जनवरांचा प्रयोग जनवरांता उपयोग करून नवशास्त्रीय रकमीचे चोवचा नवे बेमरेंच बारेत चोवचा नवे औषधांता तयार करावचा नाही तो रसायनालु मनवचे कसकाम करते तो परीक्षा करावचा खूप कठीण होये. अतएनुस यूके पा केलेले सर्वे पा कितीक जना चेलिकवाले हे प्रयोगसाठी लहकी ना हायते अनेक थे औषधांता बंद कराव मनवचे आलोचना पा काही हायते. जनावरांचा मनवचा एक मोठा कंपनी वनी हाये पणी कंपनी नोहे. हर साली यूके पर राहवचे शास्त्रवेत्तांना कमी जास्त 30 लाख जनावरांचा हे प्रयोग करावसाठी उपयोग करतात. यहां पण जास्त उंदरा अनेक सुसुंदरा हायते 1% सस्य काय हायते अनेक 1% माकड काय हायते. यहां पण कितीक जनावर माणसांना येवचे बेमर्यांता चकट करावसाठी अनेक ओळखावसाठी अनेक थे बेमऱ्यांचे औषधांता जास्त तयार करावसाठी काम देतात. यहांपा औषधांपण एक सालापा 17,000 जनावरांता हमी खावचे खादगीता परीक्षा करावसाठी अनेक घरांता साफ करावचे काही रकमेचे वस्तूंता परीक्षा करावसाठी उपयोग करतात. हे परीक्षा करावचेवाल्यांचा संख्या खूप कमी होत आहे. अनेक यहांसंग मेरून रक्षण दलांवाले काही जनावरांता उपयोग करतात. कहमलेना त्यांचे आयुधलांता उपयोग करावसाठी अनेक परीक्षा करावसाठी जनावरांचा उपयोग करतात. तो त्याने दाखवचा हिसाब खूप कमी आहे. काही खायद्यांचे रकमीना हे जनावरांचा प्रयोग मनावचा उपयोग करावचा खूप कमी होत आहे. अनेक काही नवे अवकाशालो मनावचे सुरू होत आहेत. जन्यू इंजिनिअरिंग पा करावचे प्रयोगां पा जनावरांचा खूप जास्त उपयोग करतात. यांपण काही प्रयोग कोणते म्हणलेना माणसांचे जन्यू मनवचेंता जनावरांप धाडावचा होत आहे. हे जन्यू मनवचेंता बदलावचेकून जनावरांले काही माणसांले येवचे बेमऱ्यास त्यांले काही येत आहेत. हे रकमीना जन्यू मनवचेंता बदलावचेकून थे जनावरांले आलेले बेमऱ्यांता वाचूनेकून अनेक परीक्षा करणेकून शास्त्रवेत्तांना माणसांले येवचे बेमऱ्यांता चकट करावसाठी औषधांता तयार करतात. औषध तयार करावचे वाले अनेक परिशोधना प्रयोगशाला वाले औषधांता तयार करावसाठी हे जन्यू बदललेले जनावरांता उपयोग करतात. याले एक उदाहरण काय म्हणलेना मानवा अंतित्र्याप्सिन मनवचा प्रोटीन दूधता तयार करावची मेंढी जीवले घात होवचे कार्जची बेमरीना राहवचे एक गिरेवालेता चकट करावसाठी चकट करावचे वाल्यांले हे प्रोटीन खूप जुरत आहे. परिशोधना करावचे वाले जनावरांता काय तयार करू शकतात. त्यांपण खूप नाव कमवलेली डोली मनावची एक मेंढी फोटीची कापीवणीची एक जन्यू एक समानम झालेले रकमीकून हे क्लोनिंग मनावचे जनावरांता तयार करतात. हे क्लोनिंग मनावचे जनावर कटकणे त्यांचे मायबापांचे वनेस राहतात. जन्यू बदलून सांकेतिकता अनेक क्लोनिंग विधानांचा उपयोग करून शास्त्रवेत्तांना समजे तसलेच जनावरांता तयार करतात. थे माणसांचे बेमऱ्यांता कमी करावचे माणसांचे प्रोटीन मनवचेंता तयार करतात. प्रयोग आणि चट्टम यूके देशपा हे जनावरांचे प्रयोग पार्लमेंट पा एक चट्टम कुन चकट होत राहतात. हे चट्टम रक्षणेप मनवचे जनावरांवर कोणते रहो प्रयोग केलेवर रहो नाही तो कोणते रहो शास्त्रीय विधानांता त्यावर करून देखलेवर रहो त्याले होवचे दुःखता अनेक तकलीफता थे तकलीफकून येवची चिंतेता अनेक कवचले नासहून राहवचेता चकट करत राहते. रक्षणापा राहवचे जनावर कोणते म्हणलेना क्षीरदलू मनवचे अनेक पाकरा उभयचरालु मासर्या सरीसृपालु म्हणून राहते. हे समदे प्रयोग काय अधिकारांचे हातनो नेमुलेले प्रयोगशालांपास होवव थे प्रयोग कराव. थे अधिकारीना सांगलेवानी केलेलवाला अनेक त्याहांकून सर्टिफिकेट घेऊन राहते. याजवद्रा कोणीच रहो माणूस आपणाच आपण हे प्रयोग करावले जाव म्हणून म्हणलेना तो त्याजा त्याले गव्हर्नमेंट पण अधिकार घेऊन राहाव लागेल. हे अधिकार मनवचा
कोण होईते
प्रयोग मनवचेंता बरोबर चालुतेयो त्याहानलेस देवावचं पडते. उदाहरणेले प्रयोगम करावचे जनावरले दुःख मनवचा समजन असला औषध देवावचा दमकाय त्याले राहाव लागेल. आखरीले करावचे प्रयोग लायसन्स राहावचे प्रोजेक्टचे अधिकारचे खलता करून त्यांचे हात नो चुनवचा खूप जुरत आहे. एक स्वतंत्रता कमिटी हर एक अप्लीकेशन त देखुन त्याहनले यवचा लाभ कुन तकलीफ हो चुन कई जुगहा ये तो नहीं तो मनवचेता शुरू करते तितलस नहीं पनी हे कमिटी असले जनवर नसला हे प्रयोगता करु सकतु की नहीं करु सकु मनवचेत कई चर्चा करते हे कमिटी चे आलोचनंपा होच प्रयोगंपा जनवर किति गोसभोक्तयो मनवचेच बारेत कई थे खूब आलोचना करव लागेल हे प्रयोग मनवचे जनवर होचे जरा जरा होवचे तकलीफता धरुन कही विभागंपा विवरण केले उदाहरण ले एक जनवर ले एक रकमीची इंजेक्शन देवचा रहलेना थे रकमीना कही प्रयोग करावचा रहलेना थे जनवरच तकलीफ खूब रहते जनवरांच प्रयोगांवर समकालीन प्रपंचमचे आलोचना सुरू होवचे अंचनालो जनवर मनवचे मानसनले झाले त्यासाठी मानसनले पसंद आलेवनी थे जनवरांता उपयोग करुवचु आधार अरिस्टॉटल ग्रीक देशाचे शास्त्रवेता कल्लीचे मांसांसाठी काही जनावरांत केली कांट 18वी शतब्दंपा शास्त्रवेता जनावरांले त्यांचे स्वंत उद्देश नाहीते त्यांची जिनगणी सारवसाठीस त्यांचे जिनगणित सारवचा मांसाचे हातनोस ही सारा जनावरांचे प्रयोगंपा कसलस नैतिकचे समस्या नाहीते समाप्त करावचा चट्टा मनवचे प्रयोग करावचे वाल्यांवर व्यक्तित ठेवचा काहीच जुरत नाहीता जनावरांले आणि माणसांले काही बरोबरचे हक्क आहेते त्यासाठी त्यांवर प्रयोगम करावचा जातींत वाटून टाकलेवानी होते थे खूप गलती होये आधार डार्विन आणि त्याज संग्रहावचे वाले माणूस मनवचा जनावरपणू नहारूस हुशार झाला त्यासाठी माणसाले आणि जनावरले काहीच तेडा नाहीता पीटर सिंगर जनावरांले स्वेच्छा दोन माणसाकाय एक रकमीचे जनावरस होईते त्यासाठी जनावरांचे जातींवर कसलास अधिकार करावचा माणसाले हक नाहीता सूचना जनावरांचे प्रयोग मनवचे माणसाले खूप काम देतात मनवचेता आदर करून चढवड नाही कराव सारावचा जनावरांवर प्रयोग करावचे समजेंता बंद कराव अंधीचे आलोचना माणसाले भगवंताच्या हातनं दिलेला हक प्रत्येकचा विल्व आहे पण त्याने जनावरांता कसा करतायत मनवचेचे बारेत जवाब सांगवसाठी तयार राहाव आधार बैबिल ग्रंथ माणस भगवंत संग व्यक्तिगतचे संबंधना राहावसाठी तयार करावचं झाला त्यासाठी जनावर माणसातून काही खूप विल्ववाले नव्हते माणस जनावरांच्या बारेत हुशनेनं राहाव म्हणून भगवंत म्हणताय एक मोका माणूस जनावरांता खराबा आणि नाश केलेना भगवंतले जवाब सांगवचा आहे सूचना मनवचे माणसांले राहलेले विल्वेता धरून जनावरांची तकलीफता कमी करूवचु खतम करावचा काही जनावरांचे प्रयोग अंगीकार करावचा पडते पण जनावरांचे प्रयोग मात्र अंगीकार करावचा नाही पडे हक दिलेले माणसांपणू जास्त 5% जण माणसा खूप जास्त तकलीफ होवचे प्रयोगांत करतेत तरी पण प्रयोगांपा जनावर होवचे तकलीफता काही परिमितुलु मनवचे देवचा पल्ला कॅन्सरचे परिशोधनपा काही बार जनावरांता कोणती तकलीफ नसला मारून टाकावचं राहते थे कवमलेना कॅन्सरचे कणालु म्हणतात की थे खूप घट्ट होऊन निर्दिष्टचे परिमाणांता वीडून जातानी थे जनावरांता मारून टाकतात कोणते पारिश्रमिक परिश्रमालु झाले ना काही पण तयार करावचा परिश्रम रहो सौंदर्याचे बारेत साधना करावचे परिश्रम रहो जनावरांचे प्रयोगता उपयोग कराव मनलेना त्याहनी हे रकमीचे खानुनिता चालव सौंदर्य साधनांता तयार करावचे काही परिश्रम जनावरांता उपयोग करावचे हक्कना राहलेना काही पण थे जनावरांचा प्रयोग करेनसला थे हक्कता त्याहांचं त्याहनीस नको मनलेवाने केले ब्रिटन देशापा सौंदर्य साधनालंपा जनावरांता उपयोग करावचा काही सालांच्या खालता झालेला घटना म्हणून सांगूवचू हे चट्टम मनवचे ढेणकीचं हाड नसला जनावरांता तसं करावचा नाही पडे त्यासाठी किडेनले मुग्यानले आणि काही दुसरे जीवरसनले चट्टम कोण कसलस रक्षणा नाहीता जीवशास्त्र मनवचे ग्रांतिपा औषधांच्या बारेत खूप प्रामुख्य झालेला अतयन तयार करावचे खूप लहानचे किड्यांच्या बारेत आणि माशांच्या बारेत शिकवचं झाला आंडिंपणू आणि लार्वा मनवचे पणू माशा तयार होवचे क्रमंपा त्यांपा राहावचे खूप मुख्य झालेले जन्यू मनवचे मांसाले रहा जे कैंसर वाणिज्य बेमर अंत आनाव जनिवल बराबर रहते।